नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कलकत्त्यात सुमार 18,680 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करून कांय प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयलो. ह्या प्रकल्पांक लागून अस्तंत बंगाल राज्याचेच न्ही जाल्यार पुराय उदेंत प्रदेशाच्या उदरगतीक चालना मेळटली अशें तांणी म्हणला.
केंद्र सरकार के जरिए बीजेपी दिन रात बंगाल के विकास में लगी हुई है. चार दिन पहले ही कैबिनेट ने पश्चिम बंगाल के लिए मल्टी ट्रैकिंग प्रोजेक्ट को भी मंजूरी दी है. ये सभी प्रोजेक्ट पश्चिम बंगाल में कनेक्टिविटी को बेहतर बनाएंगे. इसका फायदा यहाँ के सामान्य मानवी, किसान, व्यापारी और स्टूडेंट्स को मिलेगा.
ताचे पहिली प्रधानमंत्र्यांनी आसामातल्या सिलचरात 23,550 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आणि 3 प्रकल्पांचो बुनियादी फातर बसयलो.
रोड हो, रेल हो, एग्रीकल्चर कॉलेज हो, ऐसे हर प्रोजेक्ट से बराक वैली नॉर्थ ईस्ट का एक बड़ा लॉजिस्टिक और ट्रेड हब बनने जा रहा है. इससे यहाँ के नौजवानों के लिए रोजगार के, स्वरोजगार के अनगिनत अवसर बनने जा रहे हैं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भाजपा पुढारपणा खाला एनडीए सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणा खातीर वावुरता असे म्हणला. तांची येणावळ वाढोवपा खातीर आणि देशातल्या शेतीमळाक आधुनिक करपाच्या उपक्रमांक तांणी प्राधान्य दिले. पीएम किसान येवजणेचो 22वा हप्तो देशभरातल्या 9.32 कोटी वयर शेतकऱ्यांक जारी केल्या उपरांत गुवाहाटीत भौशीक बसकेत उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले, फाटल्या 11 वर्सात भाजपा फुडारपणा खाला एनडीए सरकारान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढोवपा खातीर जायती पावलां उबारल्यात. ह्या वेळार संसारभर चालू आशिल्ल्या झुजाच्या परिस्थिती विषयी प्रधानमंत्र्यांनी सांगले की
युद्ध से जो स्थितियां बनी है हमारी सरकार उससे निपटने के लिए हमारे देश के नागरिकों को कम से कम मुसीबत आए इसलिए हो सके उतने सारे प्रयास कर रही. हमारा प्रयास है कि देश के नागरिकों पर युद्ध का कम से कम प्रभाव पड़े.
देशभरातल्या किरकोळ दुकानांनी फावो त्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल साठो उपलब्ध असा असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयान स्पष्ट केला. गिरायकांनी उक्त्या व अयोग्य कंटेनरातले इंधन घेऊचे नी वा साठवचे नी असो सल्लो मंत्रालयान दिला. मजगती भारतीय पेट्रोलियम कंपनींनी देशभरात अखंड आणि विश्वासार्ह एलपीजी पुरवण सुनिश्चित करपाच्या आपल्या वचनबद्धतायेची पुष्टी केल्या. कंपनीचे घटमूट वितरक नेटवर्क अखंड पुरवण सुनिश्चित करता, जाका लागून घरगुती गॅस सिलेंडराचो उणाव पयस करू शकतात. बीपीसीएल कंपनीन सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला की ऊर्जा पर्यावरण यंत्रणेतल्या समन्वयाक यत्नाक लागून गिरायकांक आडमेळेवेळा सिलेंडर मेळत रावपाची खात्री जाता. इतले मजगती घरा, हॉस्पिटल आणि गरजेच्या सेवांक इंधनाची अखंड पुरवण करपाची खात्री सरकारान दिल्या. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले की देशातल्या एलपीजी उत्पादनात 30% परस चड वाढ झाल्या, जाल्यार पीएनजी आणि सीएनजी पुरवण कसलीच आडमेळी नासताना चालू आसा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी आयज पंजाबातल्या किली चहलन गावात एका रॅलीक मार्गदर्शन केले. पंजाबातल्या दर एकल्याक बदल जाय असे सोशल मीडिया पोस्टावरवी तांणी सांगला. केंद्र सरकारान लडाखचे सोनम वांगचुंग हांची अटक फाटी घेतला. फाटल्या वर्सा सप्टेंबरात तांकां राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाला ताब्यात घेतलेले. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्या मेरेन झारखंडात उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. तशेंच 15 मार्च मेरेन अरुणाचल प्रदेश, आसाम आनी मेघालयात व्हड पावस पडपाची शिटकावणी दिल्या. खेळ. एफआयएच बायला हॉकी विश्वचषक पात्रताय सर्तीच्या निमण्या खेळात भारत इंग्लंड पंगडा आड खेळटलो. हो खेळ आयज सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातलो. बुद्धिबळात मयांक चक्रवर्ती भारताचो 94वो आनी ईशान्य वाठारातलो पयलो ग्रँडमास्टर जाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.